विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिका, यशदा आणि संवाद पुणे यांच्या वतीनं दुसरं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात आज आयोजित करण्यात आलं आहे. शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनानं समिती नियुक्त करावी, तसंच अधिकाऱ्यांनी लिहितं व्हावं आणि लोकाभिमुखता जपावी असं संमेलनाचे अध्यक्ष महेश भागवत यांनी म्हटलं आहे. ते संमेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. तेलंगण राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या भागवत यांनी यावेळी बोलताना सांगितलं की अधिकाऱ्यांना माणसं वाचण्याची संधी अधिक मिळते, भेटायला येणारी माणसं त्यांना खूप काही शिकवतात, अधिकारी तेच साहित्यात उतरवतात, त्यामुळे असं साहित्य अस्सल वास्तववादी ठरतं. अधिकाऱ्यांच्या या लिखाणाचा समाजाला लाभ होतो. मराठी तरुणांना आयएएस मध्ये जावं यासाठी काम करत असून मराठी विद्यार्थी आयएएस परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होत नाहीत याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपचार पद्धती, महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारं पुणे दंतवैद्य अधिवेशन 2026 उत्साहात पार पडलं. नागरिकांना अधिक दर्जेदार आधुनिक दंतसेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीनं इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीनं आयोजित या अधिवेशनात 35 वैज्ञानिक व्याख्यानं, संशोधन स्पर्धा, शोधनिबंध, भित्तीपत्रकं आणि 23 प्रात्यक्षिक उपचार सादरीकरणं झाली. तसंच दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, गायन, नृत्य आणि वेशभूषा सादरीकरण अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर सुरक्षा हे प्रचंड वेगानं विस्तारित होत असलेलं व्यापक क्षेत्र असून या क्षेत्रात युवा पिढीसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर यांनी केलं आहे. यशस्वी स्किल्स लिमिटेड, डिजिटल टास्क फोर्स आणि थिंक स्पार्क कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षितता, सायबर गुन्हे अन्वेषण आणि डिजिटल न्याय सहाय्यक अभ्यासक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. युवा पिढीनं उज्ज्वल भवितव्यासाठी केवळ पदवी शिक्षणावर अवलंबून न राहता शिक्षण घेत असतानाच सायबर सुरक्षा तंत्रज्ञान कौशल्याचा अभ्यासक्रमांचा अंगीकार करायला हवा, तसंच जपानी भाषा अवगत करून जपानमध्ये मोठ्या संख्येनं उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यायला हवा असं शिकारपूर यांनी सांगितलं. राज्यातील महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी आज पुण्यात केली. इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित इनोव्हेट यू थिंकेथॉन उद्घाटन करताना ते बोलत होते. या टेकेथॉनच्या मध्ये 450 संघांचे 1700 जास्त स्पर्धक सहभागी झाले असून ते पुढील 24 तासात नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांनंतर पहिल्यांदाच झालेल्या महापालिका निवडणुकींच्या नंतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार स्वीकृत सदस्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. सध्या 15 क्षेत्रीय कार्यालये असून नव्या हद्दीमुळे त्यांचं पुनर्विभाजन होणार आहे. शेतकऱ्यांना उशिरानं दिलेल्या FRP वर 15% व्याज साखर कारखान्यांना द्यावं लागेल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. राज्यातील यंदाच्या 2025-26 हंगामात ज्या 45 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमती अर्थात FRP ची 60% रक्कम दिली आहे अशा कारखान्यांच्या सुनावण्या साखर आयुक्तालयात 17 आणि 18 फेब्रुवारीला झाल्या, त्यावेळी आयुक्तांनी ही भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आयुक्तालयानं थकीत FRP प्रश्नी बाजू मांडण्याच्या नोटिसा बजावताच काही कारखान्यांनी रक्कम दिल्याचं स्पष्ट केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत येत्या सोमवारी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सेक्टर 23 मधील तसंच क्षेत्रीय स्तरावरील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभालीची कामं करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 33 तर किमान 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्या आकाश निरभ्र राहण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.